राम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 15 ते 25 वयोगटाच्या विशेष कार्यक्रमात मी सायली दिलीप शेठ आपल्या सर्वांचं स्वागत करते। आता आपण कार्यक्रमाची सुरुवात परम पूजनीय स्वामीजी आणि परम पूजनीय सौ मधुरा मावशींचे आशीर्वाद घेऊन करूयात। सद्भक्त ऋषिकेश ओक स्वामीजींना आणि सद्भक्त स्वाती खेडेकर मधुरा मावशीला आपल्या सर्वांच्या वतीने नमस्कार करतील। आता सद्भक्त अमरजा गोखले शंकराचार्यांचं गुरुवष्टक सादर करेल। त्याचा भावार्थ आपण लक्षात घेऊ। आचार्य म्हणतात, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम। सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आत्मज्ञान मिळवणं हे मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय आहे। जीवनात सद्गुरूंच्या चरणी शरणागती नसेल तर जन्म वाया जातो। गुरु पादपद्मी जर मन जडलं नसेल तर उत्तम शरीर, चांगली पत्नी, जमीन जुमला, पैसा अडका, समाजात मिळणारा मान, सर्व प्रकारचं यश यांचा काहीही उपयोग नाही। अशा आशयाचं स्तोत्र आता आपण ऐकूया।
श्रीराम शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चिन्न लग्नम गुरोरंघ्रि पत्नी ततः किम ततः किम ततः किम ततः किम। कलत्रम धनम पुत्र पौत्रादि सर्वम गृहं बांधवा सर्वमेतत् हि जातम मनश्चिन्न लग्नम गुरोरंघ्रि पत्नी ततः किम ततः किम ततः किम ततः किम। षडङ्गादि वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वाधिगत्यं सुपत्यं करोति मनश्चिन्न लग्नम गुरोरंघ्रि पत्नी ततः किम ततः किम ततः किम ततः किम। विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्य सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य मनश्चिन्न लग्नम गुरोरंघ्रि पत्नी ततः किम ततः किम ततः किम ततः किम। क्षमा मण्डले भूप भूपाल वृन्दै सदा सेवितं यस्य पादारविन्दम् मनश्चिन्न लग्नम् गुरोरंघ्रि पद्मे ततः किम् ततः किम् ततः किम् ततः किम्। यशो मे गतम् दिक्षु दानः प्रताप जगत्वस्तु सर्वम् करे यत्प्रसादा मनश्चिन्न लग्नम् गुरोरंघ्रि पद्मे ततः किम् ततः किम् ततः किम् ततः किम्। न भोगे न योगे न वा वाजिराज न कांता मुखे नैव वित्तेषु चित्तम् मनश्चिन्न लग्नम् गुरोरंघ्रि पद्मे ततः किम् ततः किम् ततः किम् ततः किम्। अरण्ये न वासस्य गेहे न कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घे मनश्चिन्न लग्नम् गुरोरंघ्रि पद्मे ततः किम् ततः किम् ततः किम् ततः किम्। गुरोरष्टकम् यः पठे पुण्यदेहि यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेहि लभे त्वाञ्चितार्थम् पदम् ब्रह्म संज्ञा गुरोरुक्त वाक्ये मनो यस्य लग्नम् गुरोरुक्त वाक्ये मनो यस्य लग्नम् गुरोरुक्त वाक्ये मनो यस्य लग्नम्।
सर्वांना एक निवेदन आहे, सर्वांनी आपले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावे. 15 ते 25 वयोगटाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड उत्साह, एनर्जी आणि कोणताही चॅलेंज स्वीकारण्याची तयारी, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, चिकाटी. तसेच या वयोगटामध्ये हव्या हव्याशा अशा अनेक गोष्टी असतात. मित्रमैत्रिणींबरोबर तासनतास गप्पा मारणे, फिरणे, मूव्ही पाहणे इत्यादी. या सगळ्या गोष्टी आपण का करत असतो? तर आनंदासाठी, असं याचं उत्तर मिळतं. पण हे जेव्हा सगळं सुरळीत चाललेलं असतं त्यावेळेला सगळं चांगलं वाटतं. पण कोणी जर आपल्या मनाविरुद्ध जरा जरी वागलं तरी आपण उदास होतो. यातून असं लक्षात येतं की आपल्याला कॉन्स्टंट आनंद ह्यातून तर काही मिळत नाहीये. तर हा आनंद आपल्याला मिळतो का? तर मिळतो. परमार्थ केल्याने हा आनंद मिळतो. आपल्या या वयोगटाला अनेक आकर्षण आहेत. या अट्रॅक्शन्सला बळी न पडता त्यांना आत्मविश्वासाने तोंड देऊन त्यांच्या विरुद्ध आपण चालायचं असतं. एक ध्येयवादी जीवन जगायचं असतं, असा परमार्थ स्वामीजी आपल्याला शिकवतात. परमार्थ आणि आपलं जीवन वेगळं नाही, परमार्थ सोपा आहे हे स्वामीजी आपल्याला शिकवतात. म्हणून जीवनात सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूंची आणि आपली जेव्हा पहिली भेट होते तेव्हा आपल्याला जाणवतं ते त्यांचं प्रेम. या प्रेमामुळे आपण सद्गुरूंकडे ओढले जातो, त्यांचा सहवास मिळवण्याचा प्रयत्न करतो. श्रवण केल्याने आपल्याला त्यांचे विचार हळूहळू पटतात, अंतःकरणात खोलवर जातात. त्यांच्याकडून साधना शिकण्याची आपल्याला इच्छा निर्माण होते. योग्य वेळी ते आपल्याला अनुग्रहित करतात आणि खऱ्या आनंदाकडे आपला प्रवास सुरू होतो. वेळप्रसंगी सद्गुरु जे मार्गदर्शन करतात त्यातून असे वाटते की परमार्थ हा कायम पॉझिटिव्हिटी शिकवतो. मग सद्गुरूंचा स्वीकार आपण आपल्या जीवनात करायला लागतो. अशा प्रकारे स्वामीजींच्या चरणी आपण शिष्यत्व स्वीकारतो आणि सद्गुरु शिष्याचं एक सुंदर नातं आपल्या आयुष्यात येतं. 15 ते 25 या वयोगटाला इतर वयोगटांपेक्षा जास्त वेळ मिळत असतो आणि आपल्यावर जबाबदाऱ्याही कमी असतात. हा मिळालेला वेळ सार्थकी लावण्यासाठी आम्ही सर्वांनी एप्रिल महिन्यापासून ज्ञानेश्वरीतील सद्गुरु स्तवन आणि सद्गुरु वर्णन करणाऱ्या ओव्या शोधण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या ओव्यांचा संग्रह केला आणि स्वामीजींना अर्पण केला. वाचनात आलेल्या ओव्यांचा मनापासून अभ्यास, चिंतन, मनन व्हावे हा या मागचा हेतू होता. स्वामी आजोबा सांगायचे, ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी घ्यावी आणि ती जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करावा. त्याप्रमाणे स्वामीजींना आवडणाऱ्या ग्रंथाची निदान तोंड ओळख व्हावी आणि त्याची गोडी लागावी याचा प्रयत्न झाला. यामधून आजच्या कार्यक्रमाची थीम सुचली. सद्गुरु हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. त्या दरम्यान नुकताच गुरुपौर्णिमेचा उत्सवही झाला होता. सद्गुरु हे सूत्र धरून त्यांच्या काही पैलूंचा अभ्यास करू असं वाटलं. सद्गुरूंच्या अनेक पैलूंपैकी एक म्हणजे गुरुवाक्य. गुरुवाक्य म्हणजे स्वामीजींनी केलेलं मार्गदर्शन, स्वामीजींनी केलेली आज्ञा, त्यांनी केलेला ध्यानाचा उपदेश. हा उपदेश हृदयाशी घट्ट धरणं म्हणजे गुरुनिष्ठा. स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावर श्रद्धेने चालणं म्हणजे त्यांच्यावर असलेली आपली निष्ठा. गुरुसेवा हा पण एक पैलू आहे. स्वामीजींची सेवा आपल्याला अनेक प्रकारे करता येईल. केंद्रातील अनेक सेवा तसेच आपलं रोजचं काम मनापासून करणं ही गुरुसेवा. स्वामीजींनी सांगितलेलं ध्यान रोज करणं ही स्वामीजींची अत्यंत महत्वाची सेवा. या सर्व पैलूंचा अभ्यास करताना आपोआपच आपल्याला स्वामीजींची आठवण होते, हे गुरुस्मरण. अशा प्रकारे गुरु शिष्य नात्यामध्ये शिष्याच्या जीवनात येणाऱ्या गुरुवाक्य, गुरुनिष्ठा, गुरुसेवा आणि गुरुस्मरण या पायऱ्यांचा अभ्यास झाला. यासाठी आम्ही छोटे छोटे ग्रुप केले होते. प्रत्येक ग्रुपने एक पैलू अभ्यासासाठी घेतला. सर्वांनी आपापल्या पद्धतीने अभ्यास केला. यासाठी स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांचे काही ग्रंथ वाचण्यात आले. स्मृतिगंध, थेंबुटा सागरी बुडाला, परमार्थाच्या पाऊलखुणा, साधकाचा सांगाती इत्यादी. तसेच अनेक संतचरित्र आणि श्रीमद दासबोध अशा ग्रंथांचं वाचन झालं. याबरोबरच स्वामी मकरंदनाथांच्या जय जय देव श्री गुरु या ग्रंथाचा अभ्यास एका ग्रुपने केला. 18व्या अध्यायातील गुरु नमनाच्या ओव्यांवरचे स्वामीजींचे निरूपण या ग्रंथात आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांची निवृत्तीनाथांच्या चरणी असलेली गुरुनिष्ठा आणि सद्गुरु प्रेम या ओव्यांमधून व्यक्त होते. सद्गुरूंचं स्तवन हा या ग्रंथाचा विषय आहे. तसेच परमार्थ मार्गावर साधकाच्या जीवनात येणाऱ्या इच्छा, निश्चय आणि कृती या पायऱ्यांबद्दलही स्वामीजी सखोल मार्गदर्शन करतात. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक ग्रुपचं चिंतन ऐकणार आहोत. आता सद्भक्त गौरव कुलकर्णी त्याच्या ग्रुपचं जय जय देव श्री गुरु या ग्रंथाविषयीचं चिंतन प्रकट करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायात आपले सद्गुरु श्री निवृत्तीनाथांबद्दल प्रकट केलेल्या गुरुस्तवनाच्या ओव्यांवरती स्वामीजींनी जय जय देव श्री गुरु या ग्रंथात अत्यंत बहारदार निरूपण केले आहे. शिष्याचा सद्गुरूंबद्दल कसा भाव असतो, याचप्रमाणे आपल्या स्वामीजींचा परमपूजनीय स्वामी माधवनाथांबद्दल कसा भाव आहे हे या निरूपणातून लक्षात येते. याबद्दल काही बोलण्याची संधी मिळाली ही स्वामीजींची कृपा समजतो. परमार्थात आत्मज्ञानाची प्राप्ती हे प्रत्येक साधकाचे ध्येय असते. किंबहुना आम्हा युवकांना असे वाटते की या ध्येयपूर्तीसाठीच परमार्थ करावा. आत्मज्ञानापर्यंत जर झेप घ्यायची असेल तर निर्णायक ठरणारी गोष्ट म्हणजे गुरु भक्ती आणि सद्गुरूंबद्दलचा हृदयातला भाव. स्वामी माधवनाथांनी 30 जुलै 1996 रोजी जरी देह सद्गुरु चरणी समर्पित केला असला तरी स्वामीजी हे देहाने गेले नसून आपल्यातच आहेत असाच स्वामी मकरंदनाथांचा कायम भाव असतो. ज्याची प्रचिती मला 30 जुलै 2012 रोजी स्वामी मकरंद माधवनाथांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रम झाला त्यावेळेला आली. कार्यक्रम संपल्यावर स्वामीजी सर्वांना नमस्कार करत श्री पांडुरंगाच्या आणि स्वामी माधवनाथांच्या मूर्तीपाशी आले. तेव्हा स्वामीजींच्या डोळ्यात झालेली अश्रूंची दाटी बघून त्यांचा सद्गुरूंबद्दलचा भाव किती विलक्षण आहे हे परत एकदा बघायला मिळाले. परमार्थात ज्या प्रमाणात अशा प्रकारचा भाव वाढायला लागतो त्या प्रमाणात गुरु भक्ती खूप श्रद्धेने करावीशी वाटते. असाच भाव स्वामीजींचा परमपूजनीय स्वामी माधवनाथांबद्दल कायम आहे. जय जय देव श्री गुरु मध्ये स्वामीजी म्हणतात सर्व शास्त्र ग्रंथे पुराणे जर वृक्ष असतील तर सद्गुरु हे या वृक्षाला आलेले फळ आहे. वृक्ष महत्वाचा आहे पण त्याला आलेले फळ अधिक महत्वाचे आहे. अशा सद्गुरूंच्या सानिध्यात काही क्षण जरी मिळाले तरी ते अत्यंत मौल्यवान असे असतात. कारण आपण सद्गुरूंच्या सानिध्यात केव्हाही गेलो तरी आपल्याला शांती, समाधान, आनंद प्राप्त होत असतो. खरे म्हणजे प्रत्येक जीवाची धडपड यासाठीच असते. म्हणून साधकाने सद्गुरूंबद्दल विशेष भाव विकसित करायला हवा. असे झाले की आपला स्वानुभव सांगत स्वामीजी म्हणतात सद्गुरूंचे रूप भक्ताला सतत आनंददायक ठरते. त्यांचे रूप परम शांत, परम प्रेमळ, अत्यंत आनंददायी आणि महासुखकारक असते. एखाद्या वेळेला आपण स्वामी माधवनाथांना बघितले नसेल पण आता स्वामीजींकडे बघून असे प्रकर्षाने लक्षात येते की मोठ्या स्वामीजींसारखे महापुरुष स्वप्रभेने प्रकाशित असतात. स्वामीजी आपल्याला असे आवर्जून सांगतात की असे सद्गुरु मिळाले तर शिष्यभाव वाढवणारा साधक अगदी निश्चिंतपणे परमार्थ करू शकतो. कारण सद्गुरु शिष्याला तारणहार विसंभाव यास योग्य असे असतात. सद्गुरूंच्या सामर्थ्यामुळे शिष्याला आपण कधीही असुरक्षित आहोत, आपल्याला काही कमी आहे असे वाटत नाही. सद्गुरूंच्या कृपेमुळे अशा शिष्याचे जीवन सर्व बाजूने समृद्ध आणि परिपूर्ण होत असते. अशातच साधनेचे सातत्य जर शिष्याला राखता आले तर सद्गुरूंबद्दलची भक्ती निष्ठा अधिकच तीव्र होत जाते. स्वतःचे प्रयत्न आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे शिष्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते असा एक खूप महत्वाचा मुद्दा स्वामीजींनी या ग्रंथात सांगितला आहे. स्वामीजी सद्गुरूंबद्दलची भक्ती अत्यंत प्रेरणादायी आणि अनुकरणीय अशी आहे. या ग्रंथाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुनमनाच्या ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यावरील स्वामीजींची प्रवचने वाचली या आपला सुद्धा स्वामीजींबद्दलचा भाव वाढायला लागतो. स्वामीजींबद्दलचा भाव वाढला की हा ग्रंथ वाचणाऱ्याला गुरुभक्ती करावीशी वाटते. मग बुद्धीचा तसा निश्चय होतो आणि देह मन बुद्धी यांच्या सहाय्याने गुरुभक्ती सुरू होते. शिष्याचा असाच भाव असतो की आपले सद्गुरू अद्वितीय आहेत. स्वामीजी असे म्हणतात की संतांची सद्गुरूंची खूप मोठी परंपरा असली तरी शिष्यासाठी सद्गुरू यास महा असेच असतात. कारण आपल्याला त्यांच्या कृपेशिवाय आत्मज्ञान होणे शक्य नसते. स्वामीजींचा नम्रपणा शरणागत भाव अत्यंत विलक्षण आहे. स्वामीजी म्हणतात की माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ अद्वितीय आहे. मातृत्व सर्व ठिकाणी असले तरी जिने मला जन्म दिला माझे पालन केले अशी माझी माऊली सर्वात जवळची. तसेच कुरुतत्व सर्व ठिकाणी असले तरी सद्गुरू आपल्याला सर्वात जवळचे असतात. शिष्याला आपले सद्गुरू एकमेव द्वितीय वाटले पाहिजे. जसे ज्ञानेश्वर महाराजांकरता श्री निवृत्तीनाथ हे सर्व काही होते. त्यांना सद्गुरूंशिवाय दुसरे कोणी माहीत नव्हते. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणत आहेत जय जय देव अद्वितीय. या ओळीवरचे स्वामीजींचे प्रवचन म्हणजे भगवंताच्या मंदिरावरील सोन्याचा कळस आहे. प्रत्येक साधकाची हीच तळमळ असते की माझे जीवन परिपूर्ण व्हावे, आत्मज्ञान संपन्न व्हावे. शिष्याच्या साधकाच्या याच तळमळीबरोबर सद्गुरु देखील अशा शिष्याची वाट पाहत असतात. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालताना जेव्हा एखादा शिष्य स्वरूप बोध प्राप्त करून घेतो तेव्हा तो शिष्य सद्गुरूंचा अत्यंत लाडका होऊन जातो. सद्गुरु जे सांगतात ज्यासाठी जीवन विचतात देह जिजवतात त्याची परिणती पाहायला मिळणे यासारखी दुसरी कोणतीही आनंदाची गोष्ट सद्गुरूंना नसते. सद्गुरूंचे जीवन सर्व शिष्यांसाठी असले तरी असे म्हटले जाते की केवळ याच शिष्याकरता त्यांचे जीवन आहे. परिणतो परमेक प्रियचं विशेषण करताना स्वामीजींनी आपल्याला साधनेचा रोडमॅपच दिला आहे. आपल्या सगळ्यांचा शिष्य म्हणून स्वामीजींनी स्वीकार केलाच आहे. या ग्रंथामध्ये स्वामीजींनी आपल्या सद्गुरूंबद्दल जो भाव व्यक्त केला आहे तशाच प्रकारचा भाव आपल्या सगळ्यांचा होवो हेच आपल्या सर्वांसाठी अद्वितीय असणाऱ्या सद्गुरूंच्या चरणी अंतःकरणापासून प्रार्थना. हरी ओम तत्सत.
सर्वांना एक निवेदन आहे, कृपया सगळ्यांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्या. सद्गुरूंच्या प्रेमाने आणि आधाराने शिष्याच्या अंतरंगात किती बदल होतात आणि तो गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर कसा चालत राहतो हे आत्ताच्या जय जय देव श्री गुरुवरच्या चिंतनातून समजतो. स्वामीजींनी त्यांच्या सद्गुरूंची गुरु आज्ञा गुरुवाक्य प्राणांपलीकडे जपलं हे कळतं आणि प्रेरणाही मिळते. वीणास्वामी म्हणतात, गुरु वाक्य प्रेम नौका माया सागर तरलो देखा. आम्ही स्वामींचे अंकित रामनामे मुद्रांकित. समर्थांनी दिलेली रामनामाची साधना वीणास्वामींनी अतिशय जपली. गुरुवाक्याला त्यांनी प्रेमनौका असं म्हटलं आहे. या प्रेमनौकेच्या मदतीने ध्येयापर्यंत खरंच पोहोचता येतं असं त्या या अभंगात आपल्याला सांगतात. आता आपण गुरुवाक्याबद्दल सद्भक्त प्रतीक चिपळूणकर याच्या ग्रुपचं काय चिंतन झालं ते आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरूंनी त्यांच्या शिष्याला अनुग्रहित केल्यानंतर शिष्य एका अद्भुत विश्वात प्रवेश करतो. त्याच्या आयुष्यात ड्रास्टिक चेंजेस घडायला लागतात. सद्गुरूंच्या वचनामुळे प्रत्येक गोष्टीकडे व्यापक दृष्टिकोनातून तो पाहू लागतो. अनुग्रहाच्या वेळेस सद्गुरूंनी त्यांच्या शिष्याला केलेल्या उपदेशातून त्यांच्या बोधाचं दालन शिष्यासाठी खुलं होतं. गुरुवाक्याच्या माध्यमातून सद्गुरूंच्या आणि संप्रदायातील पूर्वसुरींच्या कृपाक्षेत्राचा अनुभव त्याला येऊ लागतो. त्याच्या पुढील आयुष्यासाठी एक प्रकारचं फर्मवेअर तयार होऊ लागतं. आतापर्यंत ज्या गोष्टींच्या आधारे तो आनंद मिळवायचा प्रयत्न करत होता त्या मृगजळाप्रमाणे आहेत अशा विचारापर्यंत येऊन पोहोचतो. साधकाची सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पित होण्याच्या प्रोसेसची सुरुवात ही गुरुवाक्यातूनच होते. एका ओवीतच समर्थांनी गुरुवाक्याची व्याख्या केली आहे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. आपल्या जीवनाचा सार कशात आहे हे समर्थ शिष्याला पटवून देतात. आपण सर्वजण बाहेरच्या जगात मीपणाचा एक प्रकारचा मुखवटा घेऊनच वावरत असतो. तो बाजूला सारून आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत कसं जायचं याविषयीचा उपदेश सद्गुरू आपल्याला करतात. सद्गुरु वाक्य म्हणजे काय असा विचार करताना आमच्या असं लक्षात आलं की तत्वमसी हे सद्गुरु वाक्य आहे इथपर्यंतच आज विचार केला गेलाय. परंतु सद्गुरु वचन इथपर्यंतच मर्यादित नाही. अनेक छोट्या गोष्टींच्या बाबतीत स्वामीजींनी केलेला उपदेश आपण प्रत्यक्षात व्यवहारात किती उतरू शकतो यावरून मुख्य सद्गुरु वचनाचा भाव दृढ होऊ शकतो. बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी त्यामुळे डिस्टर्ब न होता गुरु उपदेशाशी पक्का राहण्याचा निश्चय आपल्याकडून व्हायला हवा. आपलं जीवन स्वामीजीमय कसं करता येईल याविषयीचे प्रयत्न आपण करायला हवेत. आज्ञा ही गुरुनाम अविचारणीय या सुभाषितातील उक्तीप्रमाणे आपण सद्गुरूंची प्रत्येक आज्ञा कुठलीही शंका न घेता लगेच पाळायला हवी. सद्गुरु आपलं कल्याण कशात आहे हे पक्कं जाणतात असा आपला भाव दृढ व्हायला हवा. गुरुवाक्याशी एकनिष्ठ राहिलेल्या अनेक सत्शिष्यांची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. अंबुराव महाराजांचा एका प्रसंगाचा इथे उल्लेख करा असा वाटतो. अंबुराव महाराज मठाबाहेरचा परिसर स्वच्छ करत होते तेव्हा त्यांचे सद्गुरु उमदीकर महाराज एका गृहस्थांबरोबर मठामध्ये जाण्यासाठी तेथे आले आणि अंबुराव महाराजांना म्हणाले, अरे अंबुराया इथे झाडत काय बसलायत, माझ्यावर इतकी प्रतिष्ठित व्यक्ती आली आहे इकडे ये. अंबुराव महाराज हातातला झाडू टाकून तिथे आले. मठातून बाहेर आल्यावर उमदीकर महाराज अंबुराव महाराजांना म्हणाले, अरे अंबुराया नुसता उभा काय आहेस, हे सगळं स्वच्छ कोण करणार. लगेच अंबुराय महाराज पुन्हा तो परिसर स्वच्छ करू लागले. सद्गुरूंची आज्ञा अशाच प्रकारे त्यांच्या चरणी सर्वस्व अर्पण करून आपण पाळायचा प्रयत्न करायला हवा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तयांचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. सद्गुरूंचे सहज बोलणेही आपल्याला वेदांप्रमाणे असायला पाहिजे. स्वामीजी आपल्याला अनेक छोट्या गोष्टी करायला सांगतात. त्यांनी घेतलेली आनुषंगिक साधना आपण नंतर लिहून ठेवावी, त्यावर थोडं चिंतन करावं अशी त्यांची अपेक्षा असते. स्वामीजी आपल्याला बरेचदा सांगतात, प्रवाहाविरुद्ध पोहायला शिका. एक वर्ष सिनेमा नाही बघितला, थोडे दिवस सकाळचा पेपर नाही वाचला असा प्रयत्न करून पहा. या खूप छोट्या गोष्टी आहेत पण त्यातून आपला पाया पक्का होणार आहे हे अगदी नक्की. एकदा सकाळच्या ध्यानानंतर स्वामीजी म्हणले होते, आपलं अंतःकरण हे निर्मळ असावं, अत्यंत मृदू असावं, दगडासारखं निश्चल असेल तर सद्गुरूंचा उपदेश त्यामध्ये ठसणार नाही. स्वामीजींचं प्रत्येक प्रवचन ते फक्त आपल्या एकट्यासाठीच सांगता आहेत या भावनेने आपण श्रवण करूयात. समर्थांसारखे प्रभावी नेतृत्व असलेले सद्गुरू सर्वच संतांनी आदर्श मानले. दासबोधातील प्रत्येक वचन हे गुरुवाक्याचा अभ्यास परिपूर्णतेकडे नेणारी आहेत. या महान ग्रंथाचा अभ्यास करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूयात. स्वामी माधवनाथ सांगायचे, परमार्थी माणूस हा न सांगता कळला पाहिजे. इतरांपेक्षा त्याला एखादं काम कमी वेळात आणि एफिशियन्सीनी करता आलं पाहिजे. खरंच आपल्याला आपण करत असलेल्या साधनेचं प्रदर्शन नाही करायचंय पण इतरांपेक्षा एक वेगळी चुणूक आपल्यात नक्कीच दिसायला हवी हीच स्वामीजींची आपल्याकडनं अपेक्षा आहे. मला आठवतं साधनेनंतर एका आनुषंगिक साधनेनंतर स्वामीजी म्हणले होते, तुमच्यासारखे तत्पर साधक आणि श्रोते असल्यावर छाती फोडून सांगावं असं वाटतं, परमार्थ सोपा आहे. यासाठीच स्वामीजींना अभिप्रेत असलेलं ध्येय गाठण्यासाठी त्यांचे कृपाशीर्वाद आपल्यावर आहेतच, तरी त्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करण्याचा संकल्प आज आपण त्यांच्या चरणी करूया.
प्रतीकने मांडलेल्या चिंतनामधून आपल्याला गुरुवाक्याचं महत्व लक्षात येतं. गुरुवाक्यानंतर गुरुनिष्ठा ही पुढची पायरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूंसारीखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. या अभंगात ज्ञानोबा म्हणतात, मी सद्गुरूंच्या कृपेच्या छायेत आहे, सद्गुरु माझा पाठीराखा आहेत, मला काहीही कमी नाही. ज्ञानोबांकरता निवृत्तीनाथ सर्व काही होते, त्यांना दुसरे कोणी माहीत नव्हते. यातून ज्ञानेश्वर महाराजांची गुरुनिष्ठा दिसून येते. अशा प्रकारे स्वामीजी देखील आपलं सर्व काही असावेत. आता सद्भक्त मयुरी कुलकर्णी गुरुनिष्ठेविषयी तिच्या गृत्यचित्त प्रकट करेल, ते आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आमच्या ग्रुपला गुरुनिष्ठा गुरुभक्ती हा विषय चिंतनासाठी मिळाला होता. त्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून केले चिंतन मी आपल्या सर्वांसमोर सांगण्याचा प्रयत्न करते. भगवंतांनी आत्मदर्शनाकरिता कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान या मार्गांनी जाण्यास सांगितले आहे. सामान्य माणूस हा भक्ती करतच असतो, पण तो ही भक्ती प्रापंचिक गोष्टींसाठी करत असतो. आपल्यावर संकट आल्यावर संकट दूर करण्यासाठी अथवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी. आमच्या बाबतीतही असे कधी कधी घडते. परीक्षा जवळ आल्यावर किंवा रिझल्ट जवळ आल्यावर भगवंतांची सद्गुरूंची आठवण तीव्रतेने होते. हाही आपला स्वार्थ आहे असे आता जाणवते. आम्हाला आता कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान या गोष्टी कशा करायच्या हे स्वामीजींकडून श्रवणाने समजायला लागले आहे. त्यामुळे सद्गुरूंचे साधकाच्या जीवनात महत्व आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, सद्गुरु कृपेविण नाही आत्मज्ञान. सद्गुरु कृपा हवी असेल तर गुरुभक्ती, गुरुनिष्ठा आणि सद्गुरूंप्रती शरणागती हे गुण साधकाच्या अंगी हवे. केंद्रात येण्याआधी भक्ती म्हणजे देवळात जाणे, पोथी वाचणे असे वाटायचे. आम्ही दरवर्षी आमच्या कुलदैवतेला माहूरला जायचो, पण तिथे जाऊन गर्दीमुळे देवीकडे नीट बघता पण यायचे नाही. पण जसे आम्ही केंद्रात यायला लागलो तसे समजायला लागले की स्वामीजी हेच परमात्मा आहेत, त्यामुळे कशाला एवढे लांब जायचे. इथेच राहून स्वामीजींनी सांगितलेली साधना करायची व जीवनातले अंतिम ध्येय प्राप्त करायचे. भक्ती म्हणजे काय असे केंद्रात आल्यावर समजले. तसेच गुरुनिष्ठा, गुरुभक्ती म्हणजे स्वामीजींचे जीवनच. आपण जी भक्ती करतो ती देह सुखासाठी, प्रापंचिक सुखासाठीच करत असतो. संत जी भक्ती करतात ती परमात्माशी एकरूप होऊनच, भगवंताच्या सगुण रूपात प्रेमाने देहभान अर्पून. अशा प्रकारची भक्ती थोडी जरी जमली तर संतांच्या भक्तीचा अर्थ समजतो. त्यामुळेच लक्षात येते की स्वामी मकरंदनाथांचे जीवन एवढ्या उंचीवरचे कसे झाले. गुरुनिष्ठा, गुरुभक्ती ही त्यांच्या जीवनात पदोपदी बघायला मिळते. खूप पूर्वीचा आम्ही ऐकलेला एक प्रसंग. स्वामीजी युनायटेड वेस्टर्न बँकेच्या चिंचवड शाखेत नुकतेच नोकरीला लागले होते. तिथे काही सहकारी स्वामीजींना नाना प्रकारे त्रास देत होते. अशा परिस्थितीत जर आपण राहिलो तर परमार्थ नीट होऊ शकणार नाही. अशा विचाराने स्वामीजींनी नोकरी सोडण्याचा विचार केला आणि आपले सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या कानावर घातला. त्या भेटीत स्वामी माधवनाथ त्यांना म्हणाले, तुझी नोकरी सोडू नकोस, इथेच भगवद्गीता तुझ्या जीवनात येते असे समज, एका धीरानी परिस्थितीला सामोरे जा. स्वामीजींनी सद्गुरूंचे शब्द तंतोतंत मानले. ही खरी गुरुनिष्ठा. या प्रसंगाचा आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा असे वाटले, सद्गुरु जेव्हा आपल्या मनातल्या विचारांप्रमाणे सांगतात तेव्हा सद्गुरूंचे सांगणे तंतोतंत स्वीकारले जाते. पण जेव्हा आपल्या मनातल्या विचारांपेक्षा वेगळे असे सद्गुरूंचे सांगणे असते ते एका श्रद्धेने स्वीकारणे फार अवघड असते. पण स्वामीजींना हे सहज जमले. म्हणूनच स्वामीजींना आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे सद्गुरूंप्रती निष्ठा आणि शरणागत भाव ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. सद्गुरूंना निष्ठा असल्याशिवाय शरणागत होणे अत्यंत कठीण आणि शरणागती हाच सद्गुरु कृपेचा मार्ग आहे. दासगुरु महाराज एकदा साई महाराजांकडे ईशावास्य उपनिषदातील एक शंका विचारण्यासाठी आले. तेव्हा साई महाराज म्हणाले, यात अवघड ते काय रे, त्या काकाची घरची मोलकरीण पण तुला सांगेल. यावर राजगुरु महाराजांनी कोणतीही शंका उपस्थित केली नाही, कोणताही विकल्प त्यांच्या मनात उठला नाही. उलट अत्यंत श्रद्धेने ते साई महाराजांना नमस्कार करून तेथून निघाले. सद्गुरूंप्रती अशी निष्ठा असायला पाहिजे. एखाद्या ज्या साधकांची निष्ठा जशी असते, तशीच कधी कधी काही प्राण्यांच्या ठिकाणी सुद्धा बघायला मिळते. जसं वेगळ्या प्रकृती साधक रमण महर्षीं जवळ होते, तसेच काही पाळीव प्राणी पण त्यांच्या आसपास राहत असत. कमला नावाची कुत्री त्यांच्या जवळ राहत होती. कोणी नवीन साधक आश्रमात आले तर रमण महर्षी कमलाला सांगत असत, जा यांना आपला आश्रम दाखवणार. आणि खरोखरच ती महर्षींची आज्ञा पाळत असत. एखाद्या पाळीव प्राण्याला संतांविषयी निष्ठा शरणागत भाव ठेवायला जमतो तर आम्हाला का जमू नये? अजून अशा प्रकारची निष्ठा सद्गुरूंविषयी शरणागत भाव आम्हाला जमत नाही. याचे कारण शोधताना आम्ही स्वतःला तपासले, अंतर्मुख होण्याची एक संधी मिळाली. थोड्या चिंतनाने आमच्या लक्षात आले की देहभाव कमी व्हायला लागला तर शरणागत भाव वाढायला लागतो. अशा प्रकारे चिंतन घडत अंतर्मुख होत गुरुनिष्ठा आणि गुरुभक्ती वाढावी अशी आमची अगदी अंतःकरणात असून इच्छा आहे. ही इच्छा स्वामीजींच्या कृपेनेच पूर्ण व्हावी हे त्यांच्या चरणी प्रार्थना.
यानंतर आपण स्वामी मकरंदनाथांचा गुरुसी भजावे हा अभंग ऐकणार आहोत. या अभंगात स्वामीजींचं स्वामी माधवनाथांविषयीचं प्रेम लक्षात येतं. त्यांची स्वामीजींच्या चरणी असलेली शरणागती दिसते. स्वामीजी म्हणतात, निज हृदयीच्या प्रेम मंदिरी स्मृती रव गुंजन होत अंतरी, पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित व्हावे. हा अभंग सद्भक्त रोहित कुलकर्णी सादर करेल.
श्रीराम ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
गुरुसी भजावे रजकड हो निजावे, गुरुसी भजावे रजकड हो निजावे, रूप साजिरे नितांत सुंदर, रूप साजिरे नितांत सुंदर, प्रेमळ शब्दे भाषण मधुतर, आशीर्वचदे दृष्टी सुधाकर, वर्षावात नहावे रजकण हो निजावे, गुरुसी भजावे रजकण हो निजावे, निज हृदयीचा प्रेम मंदिरी स्मृती रव गुंजन होत अंतरी, पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित भावे रजकण हो निजावे, स्थिति गति मति तुझा कृपेने, स्थिति गति मति तुझा कृपेने, गंधित होनी समरसतेने, व्यापुनी जीवन तुझा चिंतने, अविरत मार्ग क्रमावे रजकण हो निजावे, गुरुसी भजावे रजकण हो निजावे, परमदयेची अमित साठवण घडो सर्वथा अनुरेणूतून घेता वेचुनी तेजाचे कण जीवन उजळून यावे रजकण होनी जावे गुरुसी भजावे रजकण होनी जावे तुझा निरंतर सेवक भावे तुझा निरंतर सेवक भावे चरणी तुझी रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रजकण होनी जावे गुरुसी भजावे रजकण होनी जावे
साधकाची सद्गुरूंवरील निष्ठा सहजपणे त्याच्या सेवेतून प्रकट होते. गोंदवलेकर महाराज म्हणतात, गुरूंना जे आवडेल ते करणं ही गुरुसेवा. माझ्याजवळ जे येतात त्यापैकी कोणी मुलगा मागतो, कोणी संपत्ती मागतो, कोणी रोग बरा करा म्हणून येतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता की मीच तुमची सेवा करावी म्हणून येता. तुम्ही जी जी सेवा कराल त्यात मला आठवा, यापेक्षा दुसरं साधन नाही. यामधून असं लक्षात येतं की स्वामीजींना जे आवडेल ते आणि तेच करण्याचा आपला निश्चय असला पाहिजे. आता सद्भक्त अनुपमा करवंदे गुरुसेवेविषयी तिच्या ग्रुपचं चिंतन मांडेल.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुसेवा हे साधकाच्या जीवनातील एक महत्वाचे अंग आहे. सेवा ही अनेक प्रकारे होते. सेवाभाव हा सर्व प्रकारच्या सेवांमध्ये सारखाच असायला हवा. सेवाभाव हा आपल्या कर्माचा आत्मा असायला हवा. मग सेवा ही कोणतीही असो, पण ती सेवा करत असताना आपण त्यात आपले किती प्राण ओतत आहोत हे महत्वाचे आहे. तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आपण जी सेवा करत आहोत त्याबद्दल आपल्या मनात पूर्ण श्रद्धा आणि प्रेम असायला हवे. ती सेवा आपण निर्मळ मनाने निर्विकार बुद्धीने करण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. बाह्य सेवा घडत असताना आपल्या मनाचे स्वरूप प्रकट होते. सेवेची दोन अंगे असतात, बाह्य सेवा आणि आंतरिक सेवा. सर्वात महत्वाची आणि उत्कृष्ट सेवा जी आपण नित्यनेमाने निष्ठेने आनंदाने केलीच पाहिजे ती म्हणजे ध्यानसाधना. दररोज कमीत कमी 1.5 तास ही ध्यानसाधना व्हायलाच हवी आणि हीच आपल्या सद्गुरूंची खरी सेवा आहे. हे बोलत असताना माझं मन आत डोकावतं आणि स्वतःलाच विचारतं की आपल्याकडून ही सेवा खरंच घडते का. तर स्वामीजी प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की केवळ तुमच्याच कृपेमुळे दररोज सकाळी 1/2 तास ध्यान होते. स्वामी माधवनाथ सेवेविषयी बोलत असताना सांगतात की सेवेची सुरुवात ही आपल्या घरापासूनच करायला हवी. आपल्या घरातील वृद्धांची आपण मनापासून सेवा केली पाहिजे. ही सेवा बघूनच जगदीश आपल्यावर प्रसन्न होतो. हे वाक्य एका साधकांच्या आठवणी ऐकत असताना कानावर पडलं आणि मी स्वतःलाच पडताळून बघितलं. तेव्हा तून समाधानकारक असं उत्तर आलं की आपल्याकडून थोडीशी का असे ना ही सेवा घडते आहे. आई वडिलांनी घडवलेल्या संस्कारांमुळे आणि स्वामीजी केवळ तुमच्याच कृपेमुळे मी माझ्या आजीची मनापासून सेवा करू शकले आणि आजोबांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सद्गुरूंची सेवा करायला मिळणं हे तर शिष्याचं परमभाग्यच असतं. ही सेवा साधकाने अतिशय दक्ष राहून करायला हवी. इथे स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती अहंकार याचा आपण नेहमी त्याग केलाच पाहिजे. तसेच साधकाने नेहमी सहनशील असावे. आपण जी सेवा करत आहोत ती ईश्वरानेच आपल्यावर सोपवली आहे असा सेवकाचा भाव हवा. ईश्वराने या सेवेसाठी आपली निवड केली याबद्दल त्याला धन्यवाद द्यायला हवे. तसेच सेवा ही फलप्राप्तीसाठी आपल्याला मान मिळावा यासाठी करू नये, तर ती आपल्या सद्गुरूंची सेवा आहे आणि सद्गुरूच ती आपल्याकडून करवून घेत आहेत अशी भावना असावी. स्वामीजी सांगतात की सेवा ही आपण कशासाठी करायची, तर चित्तशुद्धीसाठी. तसंच स्वरूप बोधाच्या आड येणारा आपला देहाहंकार नष्ट व्हावा आणि सद्गुरु प्रेम वर्धिष्णू व्हावे यासाठी असं आपल्या स्वामीजींनी आत्मबोधाच्या वाटा या ग्रंथातल्या गुरुसेवा या लेखामध्ये सांगितलं आहे. आपण सर्वजण गुरुसेवेविषयी चिंतन करत आहोत. इथे सर्वच संतांचं तीव्रतेने स्मरण होतं. सर्व संत जे कार्य करतात ते आपल्या सद्गुरूंची सेवा म्हणूनच. स्वामी माधवनाथ सेवेविषयी बोलत असताना म्हणतात की आपल्या सर्व अंगांनी सद्गुरूंची सेवा घडायला हवी. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सद्गुरूंची सेवा. अशी ही कठीण असलेली सद्गुरू सेवा आपले स्वामीजी अतिशय प्रेमाने पार पाडत आहेत. केंद्रातील प्रत्येक काम जसे की आपले नमस्कार प्रवचन करण्यापासून आपले नमस्कार स्वीकारण्यापर्यंत ही सर्व कामे ते आपल्या सद्गुरूंची सेवा आहे अशी एकच भावना मनात ठेवून करत असतात. ते आपल्याला नेहमी सांगतात की तुमचे नमस्कार हे मी स्वामीजींच्या स्मरणात स्वीकारतो, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि स्वामीजी ते आपल्या सद्गुरूंकडे पोहोचवतात आणि अशा पद्धतीने सर्वांचे नमस्कार हे आदिनाथांपर्यंत पोहोचतात. किती व्यापक व मनाचा मोठेपणा दर्शवणारा हा भाव आहे. स्वामीजी सेवेविषयी बोलत असताना सांगतात की सद्गुरूंच्या देहाची सेवा ही गौण आहे. सद्गुरूंना जे आवडतं ते करणं ही खरी सद्गुरु सेवा आहे. स्वामींची या मनोभावा न चुकी जेहेची परमसेवा. सतत आनंदी राहून शिष्याकडून जे जे काम केलं जातं तेव्हा त्यातूनच सद्गुरूंची खरी सेवा घडते. सद्गुरूंशी एकरूपता साधणं ही खरी सद्गुरु सेवा आणि हीच आत्मनिवेदन भक्ती आहे असं आपले स्वामीजी सांगतात. आपल्या सर्व युवा साधकांना गुरुसेवा यासाठी स्वामीजी आणि मधुरा मावशी खूप मोठा आदर्श आहेत. हा आदर्श समोर ठेवूनच आपण सर्व युवा साधकांनी आता कंबर कसून कामाला लागायला हवं. स्वामीजींनी आपल्याला जी दिशा दाखवली आहे त्या दिशेने आपण वेगाने पावले टाकायला हवी. साधनेची उत्तम सांगड घालत मध्यवर्ती संकल्पनांचा आनंदाने अभ्यास करत स्वामीजींना अपेक्षित असंच आपलं साधं सरळ आणि सहज जीवन घडावं ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना.
यानंतर सद्भक्त प्रियंका पठारे एक अभंग सादर करणारे. विशेष म्हणजे तिने आता स्वामीजींना उत्स्फूर्तपणे विनंती केलेली आहे. क्षमा करा.
आज मला इथे येऊन खूप छान वाटले. मी दुसऱ्यांदाच ह्या कार्यक्रमाच्या वेळेस आले. पहिल्यांदा मी पादुकांचं पूजन होतं तेव्हा आलते. आज स्वामीजींना मला पाहून एकच अभंग आठवते की धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीण गेला. धन्याची दीन संत दर्शनाचा, धन्याची दीन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीन गेला. अनंत जन्माचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. त्रिविधता पांची झाली बळवान, त्रिविधता पांची झाली बळवान, देखील चरण वैष्णवांचे, देखील चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, नवावा वियोग जन्मो जन्मी, नवावा वियोग जन्मो जन्मी, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे.
गुरु वाक्य, गुरु निष्ठा, गुरु सेवा यांचा अभ्यास करताना सहजच स्वामीजींचं स्मरण होतं. स्वामीजींच्या रूपाचं स्मरण हे गुरुस्मरण आहेच, पण त्यांच्या गुणांचं स्मरण, त्यांची तळमळीने केलेली प्रार्थना हे देखील त्यांचं स्मरण आहे. स्वामीजी म्हणतात, मज मनी गुरु राव, ध्यानी गुरु राव, चिंतनी गुरु राव, एक राहो. या अभंगातून स्वामीजी आपल्याला सद्गुरूंचं स्मरण कसं ठेवायचं हे शिकवतात. आता सद्भक्त राधिका जोशी गुरुस्मरणाविषयी तिच्या ग्रुपचं चिंतन प्रकट करेल, ते आपण ऐकू.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जेव्हा समजलं की आपल्या ग्रुपला गुरुस्मरणाचा अभ्यास करायचा आहे, तेव्हा मनात एका विचारधारेची सुरुवात झाली. सर्वात पहिला मनात विचार आला की गुरुस्मरण म्हणजे नक्की काय. तर गुरुस्मरणाच्या दोन बाजू असतात. पहिली बाजू म्हणजे त्यांच्या सगुण रूपाचं स्मरण, किती सदय हृदय मम स्वामी हा, नेत्रातून ते स्रवते अमृत, मधुर मधुर ती वाणी बोलत, प्रसन्नता जीवासी शांतवित, करी कृपा वर्षावाहा. आपल्या मनश्चक्षूंसमोर उभ्या राहणाऱ्या स्वामीजींच्या ह्या रूपाचं स्मरण ही झाली पहिली बाजू. आणि दुसरी बाजू म्हणजे त्यांच्या बोधाचं उपदेशांचं स्मरण. आपण सर्वजण इतक्या बहिर्मुख वातावरणात वावरत असतो की त्यांच्या उपदेशांचं अगदी सहजरित्या विस्मरण होऊन जातं. या अनुषंगाने आम्ही सर्वांनी ठरवलं की दासबोधातील उत्तम लक्षण, नामस्मरण भक्ती, शिष्य लक्षण, साधक लक्षण, त्याचबरोबर स्वामीजींचे ग्रंथ आणि संतचरित्र ह्याचा अभ्यास करायचा. दोन लोकांच्या दोन समाज आणि स्वामीजींचा एक ग्रंथ असे वाटून घेतले आणि भेटल्यावर जे काही स्मरणाला अनुसरून मुद्दे, ओव्या किंवा प्रसंग मिळाले ते एक्सचेंज केले. आपल्याला स्वामीजींचा सहवास हा किती सहज शक्य आहे. जी व्यक्ती आपल्या सतत सहवासात असते तिचं विस्मरण होणं कठीणच. सतत सहवास आणि पुन्हा पुन्हा श्रवणाने गुरुस्मरण राखणं सोपं होऊन जातं. ज्यावेळेस आपण त्यांच्या सहवासात नसू तेव्हा नामस्मरण हे त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाचं पर्याय आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. नामस्मरणावरून मोठ्या स्वामीजींची एक गोष्ट आठवते. ते एकदा चालत जात असताना एका मुलाचा त्यांना धक्का लागला तर तो मुलगा त्यांना सॉरी म्हणाला, पण स्वामीजींच्या मुखातून मात्र हरिस्मरणच घडले. स्वामीजी नामाशी किती एकरूप होते हे कळून येते. समर्थ म्हणतात, नामस्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की बळबळ का होईना, आपण भगवंताचं नाम घ्यावं. कालांतरानं कधी गोडी वाढते ते आपल्याला देखील समजत नाही. 15 ते 25 वयोगटातले आपण सर्वजण एका अतिशय डायनामिक फेज मधून जात असतो. जॉब करावा की रिसर्च, हे कॉलेज घ्यावं का ते, एवढंच काय तर फेसबुकवरचं स्टेटस पण आपण सारखं बदलत असतो. परंतु स्वामीजींनी आपल्या सर्वांना अतिशय प्रेमाने त्यांच्या गुरुकुलात समावून घेतलं आणि आपल्या आयुष्याचं एक परमनंट स्टेटस अपडेट करून दिलं. ते म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. आत्मज्ञान, ज्ञान म्हणलं की अभ्यास हा आलाच. स्वतःच्या शेड्यूल प्रमाणे अभ्यासाचं प्रॅक्टिकल अप्लिकेशन मॉडिफाय केलं. झोपताना, उठताना, जेवताना व गाडीवरून येता जाताना नामस्मरणाचा अभ्यास चालू केला. सिग्नलवर किमान 2 तरी सोहमचे श्वास घेण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर स्वामीजींची एक युक्ती पण अंमलात आणली. आपण 2 चौकांमधील अंतर पार करत असू तर मनात मी परमात्म स्वरूप आहे हा भाव ठेवून ते अंतर पार करायचं. स्वामीजींनी अनुग्रहाच्या वेळी केलेल्या उपदेशांचं स्मरण करून दिवसाचा प्रारंभ करायचा आणि रात्री झोपताना स्मरणाच्या दृष्टिकोनातून आजची वाटचाल याचा आढावा घेऊन झोपायचं. हा पण एक उत्तम प्रयत्न ठरला. दिवसभरात एखादा शब्द निवडायचा, उदाहरणार्थ क्रोध किंवा दोषदृष्टी, आणि त्याचा अभ्यास करायचा. म्हणजेच कोणावर चिडायचं नाही किंवा कोणाला नावं ठेवायची नाही. या प्रकारे आम्ही अभ्यास पूर्ण केला. कधी कधी पूर्णपणे विसरून जायचो की गुरुस्मरण राखायचं आपल्याला, पण जेव्हा अगदी सहजपणे स्वामीजींची आठवण यायची तेव्हा मात्र आनंद व्हायचा. आणखीन एक मजेशीर गोष्ट आमच्या लक्षात आली की जेव्हा काहीच आपल्या मनासारखं होत नसतं तेव्हा मात्र स्वामीजींची खूप आठवण येते. परमार्थाच्या पाऊल खुणामध्ये स्वामीजी असं लिहितात की बाह्य परिस्थिती अनुकूल असताना साधक बेसावध होण्याची शक्यता असते, कारण त्याच्या देह मन बुद्धीला कोणत्याच प्रकारची चाचणी नसते. अशा वेळी आपण सर्वांनी अतिशय जागरूक राहायला हवं. एकंदरीत अभ्यास करताना असं जाणवलं की अंतर्मुखता, शरणागती, प्रेमभाव, साक्षीत्व आणि गुरुस्मरण हे संलग्न आहेत. हा अभ्यास फक्त कार्यक्रमापुरताच मर्यादित न राहता दीर्घकाळ आपल्या सर्वांकडून होवो. जो प्रयत्न केला आहे तो त्यांच्या चरणी अर्पण होवो. त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या ध्येयनिश्चितीचं रूपांतर ध्येयप्राप्तीमध्ये होवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
इथपर्यंत आपण आपल्या वयोगटाने सद्गुरूंच्या काही पैलूंचा कसा अभ्यास केला हे ऐकलं. हाच अभ्यास अंतरंग पद्धतीने झाल्यावर संतांचे कसे भाव असतात हे आपण स्वामी मकरंदनाथांच्या अभंगातून ऐकूया. गुरु वाक्ये चित्त रमावे हा अभंग सद्भक्त प्रणव भवाळकर सादर करेल.
श्रीराम गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्नी समरस भावे गुरु सेवा व्रत हे धरिले सर्वस्व त्यात वेचियले मन प्राण ओतुनी उरले त्या शुद्ध स्वरूपी रहावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे तत्त्वमसी सोहं ध्यावे चिद्गगनी साक्षी असावे शून्यतेस ओलांडावे निजरूपी ब्रह्म उरावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे नितसंगरहितता भावी निजकर्मी बुद्धिरमावी फलत्यागी युक्ति जमावी नैष्कर्म्य आत्मसुख ल्यावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे श्रद्धेने जीवन फुलते प्रज्ञे सार कळते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदा तेची पहावे चैतन्नी समरस भावे मकरंदा तेची पहावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे चैतन्नी समरस भावे
स्वामीजी आपण साधनेचा गुरुनिष्ठेचा सेवेचा स्मरणाचा मार्ग आम्हाला दाखवता आहात आमच्या शक्ती बुद्धीनुसार या मार्गावरून चालण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आमच्या भाग्याने साधना शिकण्याची संधी आम्हाला या वयातच मिळाली आहे या संधीचा आम्ही कसा पुरेपूर उपयोग करावा यावर कृपया मार्गदर्शन करावं ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना
हरी हरी स्वामी ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः एखादी सुरेल अशी गाण्याची मैफिल असावी आणि एकामागोमाग एक असे कार्यक्रम त्याच्यामध्ये व्हावेत आणि ती मैफिल सुरुवातीपासूनच अगदी उंच पातळीवर अशी घेऊन जावी आणि तिने आपली पातळी कधी खाली आणूच नाहीये. तशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम झाला. शिवाय या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय वेळेत हा कार्यक्रम सर्वांनी मिळून तुम्ही सादर केलात. मला असा आनंद वाटतो की हे जे वयोगट केलेले आहेत 16 ते 25 या वयोगटाने आजचा कार्यक्रम सादर केला. पण 16 ते 25, 25 ते 35, 35 ते 50 हे जे वयोगट आहेत हे आपापल्या तऱ्हेने अतिशय उत्तम कार्यरत आहेत. केंद्राचे जे ठरवलेले कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त या तिन्ही वयोगटांनी स्वतंत्र कार्यक्रम करायला देखील सुरुवात केलेली आहे आणि हे कार्यक्रम फक्त साधनेचे असतात. पस्तीस ते पन्नास या वयोगटाचा मागच्या मंगळवारी इथं गणेशपुरम मध्ये एक सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम घेतला. तो कार्यक्रम म्हणजे ज्या अनुषंगिक साधना आतापर्यंत झाल्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर त्या साधनांच्या अंगाने त्यांनी साधना केली आणि त्याच दिवशी 25 ते 35 हा वयोगट अध्यात्म मंगलधाम मध्ये जमलेला होता. त्याच्या मागच्या मंगळवारी 16 ते 25 वयोगटाच्या मुलांचा देखील कार्यक्रम झाला. माझी तर कल्पना आहे की दर 15 दिवसांनी एकदा हा वयोगट साधनेकरता म्हणून एकत्र येतो की ज्या कार्यक्रमामध्ये स्वामीजी नसतात तो केंद्रांनी जाहीर केलेला असा कार्यक्रम नसतो. त्या कार्यक्रमामध्ये कोणीही स्वामीजी आणि दादा असे सहभागी होत नाहीत. हीच सर्व मुलं एकत्र येतात आणि फक्त साधना करतात. आजचा कार्यक्रम देखील प्रार्थनेपासून. मला असं वाटायला लागलं की आपल्या उत्सवाची देखील कार्यक्रम समिती आहे. या कार्यक्रम समितीने या सर्व कार्यक्रमांची दखल घ्यायला पाहिजे. इथं जे उत्तम रीतीने बोलतात अशा मंडळींना हेरलं पाहिजे. अमरजाचा आवाज एवढा चांगला आहे हे एरवी कळलं नसतं, या कार्यक्रमामुळे कळलं. गौरव, प्रतीक, मयुरी, अनुपमा, राधिका या सगळ्यांचं जे निरूपण वजा त्यांचा अभ्यास प्रगट त्यांनी केला, त्यांच्या ग्रुपचं रिप्रेझेंटेशन त्यांनी केलं तर ते अतिशय अप्रतिम होतं. या माग त्या व्यक्तीचं तर चिंतन होतच, त्यांचं स्वतःचं तर चिंतन होतच, पण त्यांनी 5-5, 7-7 साधकांचे ग्रुप करून त्याच्यामध्ये प्रथम एक चर्चासत्र घडून आणलं आणि त्याच्यातून मुद्दे काढून प्रातिनिधिक स्वरूपात ही मंडळी इथं बोलली. याचा अर्थ असा आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये 5 जण जर बोलले असतील तर निदान 30 ते 35 लोकांचा या बोलण्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा सहभाग होता. आणि अनुपमा म्हणाली तसं खरंच आपण सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे तर तसं तुम्ही कंबर कसल्याचं जाणवते खरं? याच्यातली कित्येक मंडळी, कित्येक मुलं ही आईच्या पोटात असल्यापासून केंद्रामध्ये येत आहेत. तुम्हाला माहित नाही पण तुमच्या आईनी स्वामीजींचं श्रवण केलेलं आहे. तिथपासूनचा प्रभाव तुमच्या अंतःकरणावर आहे आणि आता 16 ते 25 म्हणजे तुम्ही खरंच लहान नाही, मोठेच आहात. सोळा ते पंचवीस हा वयोगट फार विलक्षण आहे. तसं जर पाहायचं झालं तर भावनेच्या अत्यंत उत्कट आविष्कारांनी या वयामध्ये तुम्ही बेभान देखील होऊ शकता. तुमच्या ठिकाणी जी फुंकर मारली जाईल त्या फुंकरीने तुम्ही भारले जाऊ शकता. जर चांगलं व्हायचं ठरवलं तर त्याची सुरुवात या वयोगटापासूनच आहे. प्राप्तेक तू 16 वर्षे पुत्र मित्र वदाचरेत असं वडिलांना उपदेश सुभाषितांनी केलेला आहे. मुलगा 16 वर्षाचा झाला की मग मात्र मित्रासारखं त्याच्याबरोबर राहायचं राहावं. आशा करता की 16 वर्षाच्या पुढे तुम्ही मोठे आहात असं सुभाषितकारांनी देखील गृहित धरलेलं आहे. म्हणून तुम्ही खरंच मोठे असता आणि अनेक मोठ्या पुरुषांची देखील मोठेपणाची सुरुवात ही या वयापासूनच झालेली आहे. मागं मी कधीतरी म्हटलं होतं की वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून घेतला शिवाजी महाराजांनी. मोठी माणसं मोठी होण्यासाठी म्हणून वयानी मोठी व्हायला लागत नाहीत, ती लहानपणीच मोठेपणाची चिन्ह दाखवायला सुरुवात करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी, सांगितली 16व्या वर्षी. स्वरूपानंद आपल्या सद्गुरूंना शरण गेले, त्यांचा अनुग्रह घेतला तो असा 19-20व्या वर्षी. विवेकानंद रामकृष्णांकडे आले किती असेल वय पंकज? 19-19व्या वर्षी आले. त्यामुळं या वयोगटाची जी जिद्द आहे तर त्या जिद्दीची तुलना पुढच्या कुठल्याच वयोगटाशी होऊ शकत नाही हे सत्य आहे. या मंडळींनी केलेला एक उपक्रम या कार्यक्रमाच्या आधी साधारण 3 आठवडे किंवा महिना या मंडळींबरोबर मी बसत असतो. आत्ताचा कार्यक्रम हा सर्वांकरता खुला आहे. फक्त या वयोगटाच्या मंडळींबरोबर 1 तासभर मी बसतो. तेव्हा त्यांनी सद्गुरु स्तवनाच्या ओव्या एकत्र केल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु स्तवन जे केलेलं आहे तर ते सद्गुरु स्तवन त्यांनी एकेका व्यक्तीला ओव्या वाटून दिल्या. त्यांनी लिखाण केलं, ते एकत्रित करून ते त्यांनी मला अर्पण केलं. मला आठवण झाली ती थेट स्वामीजींच्या वेळेला. साधारणपणाने या वयोगटातच तेव्हा आम्ही बसत होतो. तेव्हा मी चोवीसाव्या वर्षी माझ्या, म्हणजे या मुलांचा तर 20व्या वर्षी पंकज मिलिंद सुनील यांच्या. स्वामीजींना आम्ही भगवद्गीतेमध्ये जिथं जिथं पूर्ण झालेल्या किंवा प्राप्त झालेल्या पुरुषांची लक्षण आहेत तर त्या ओव्या काढून असंच तुमच्यासारखं प्रत्येकाने ठराविक ओव्यांचं लिखाण करून त्याचं एक पुस्तक तयार करून ते स्वामीजींना आम्ही अर्पण केलेलं होतं आमच्या केंद्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. तेच केंद्र नंतर माधवनाथ बोध प्रसारक मंडळ म्हणून नावारूपाला आलं. या वयोगटातल्या मंडळींना एक अनोखी गोष्ट असते ती म्हणजे त्यांचा जगताचा जो अनुभव आहे तो अधिक अधिक व्यापक होतो. एक तर यायला सुरुवात होते आणि अधिक व्यापक होतो, अधिक विविधतेने त्यांना हा अनुभव येतो. त्यांच्या भाषेत तो अनुभव ते एकमेकांशी शेअर करतात. मलाही आता फेसबुकवरचा एक अकाउंट उघडायचा आहे माझा. मी केदारला म्हटलं की अरे फेसबुक काय असतं, तर तो म्हणाला की बाबा तुम्ही नका त्याच्यामध्ये पडू. जगत आणि जगताचा जो अनुभव आहे आणि त्याच्यातली जी विविधता आहे ती विविधता कधी कधी आकर्षक वाटेल, कधी कधी चक्रवून टाकेल, कधी कधी दुःख देईल, कधी कधी सुख देईल. आणि तुमच्याबद्दल तुमचे पालक म्हणून आम्ही कोणीही या विविधतेचा तुम्हाला अनुभव येऊ नये आणि तुम्हाला कसलीही आच लागू नये याच्यासाठी काही करू शकणार नाही. तुम्हाला कॉलेजमध्ये जायला लागेल, तिथे अनेक प्रकारची मंडळी तुम्हाला दिसतील, त्यांचं वर्तन तुमच्या डोळ्यासमोर असेल, त्याच्यातलं बरं आणि त्याच्यातलं वाईट हे तुमचं तुम्हाला जाणवेल. एक असहाय्यता देखील तुमच्या लक्षात येईल ते हेच वय आहे की जगतासंबंधी तुम्ही काही करू शकत नाही, अगदी तुमच्या मित्रांविषयी देखील तुम्ही काही करू शकत नाही. त्यांच्याबाबत त्यांना बदलण्याचा कसलाही कार्यक्रम तुम्ही हातात घेऊ शकत नाही. अगदी शाळेपर्यंत जिवलग असलेले मित्र आणि तुम्ही याच्या विचारात दरी पडताना कदाचित याच वयामध्ये तुम्हाला जास्त लक्षात येईल. त्याचा मार्ग वेगळा आहे. प्रत्येकालाच हे होतं. 11वी होऊन मी देखील जेव्हा प्री डिग्री कॉमर्स तेव्हा असायचं, प्री डिग्री म्हणायचं त्याला, आता जी 12वी असते तशी, तेव्हा गेलो तर आमच्या शाळेतलीच सगळी मुलं कॉलेजमध्ये होती. छोट गाव होतं, जवळपास तोंडओळख तर सर्वांची सगळ्यांशी असते. तर कॉलेजमध्ये गेल्याबरोबर अगदी साधी असलेली मुलं किती बदललेली मी पाहिली. त्यांच्याबद्दल कोणी काही करू शकलं नाही. ती वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने बदलली. कोणाला खेळाची खूप आवड होती ते त्या मार्गाने गेले, कोणाला साहित्य मंडळाची आवड होती ते त्या मार्गाने गेले, कोणाला कलेची नाटक वगैरे त्या मार्गाने गेले, कोणी खूप अभ्यासाला लागले. पुण्याच्या सीओईपी मध्ये विजय मेडिकल मध्ये कोणाकोणाला ऍडमिशन्स मिळाल्या, तर कोणी कोणी पिरियड बुडवला तर काही फरक पडत नाही असं म्हणून कॅन्टीन मध्ये सतत दिसायला सुरुवात झाली. तीच मुलं जी शाळेच्या शिस्तीमध्ये होती आणि जी माझे मित्र म्हणून मला माहीत होती अशी सगळी मुलं. माझ्या असं लक्षात आलं की यांना बदलण्यासाठी आपण काही करू शकत नाही, आपण यांच्या समोर विचार मांडू शकत नाही. त्या वयाची, तुमच्या वयाची गोष्ट सांगतोय. आपण कुठलाही उपक्रम जरी केला तरी देखील त्याच्यामध्ये आपण यांना बोलवू शकत नाही. एक प्रकारे दरी पडली आहे, बोलायला देखील नको वाटतंय, भीती वाटतेय. आपण एखादा कार्यक्रम सुचवला तर त्याची चेष्टा होईल की काय असं वाटतंय. आणि जर बदल करायला गेलो तर त्याचा एक ताण येतो असंही लक्षात येईल. अशा वेळेला माझ्यासारख्या व्यक्तीने जो एकटेपणा अनुभवला, त्या एकटेपणाचा ताण अनुभवला त्या वयामध्ये, तो तुम्हाला नाही. कॉलेजमध्ये काही का असेना, वर्गात काही का असेना, तिथल्या कॅम्पसमध्ये कसंही असेना, पण तुम्हाला तुमच्यासारखी मुलं इथं आहेत, तुम्हाला हवी ती कंपनी इथं मिळते आहे, याचं तुम्हाला समाधान आहे. आता तुम्ही जे विचार मांडले ते विचार घेऊन तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलू शकणार नाही असा तुम्हालाही अनुभव येईल. आणि जर करू गेलात तर तुम्ही आणि तुमच्या भोवतालची सराउंडिंग परिस्थिती जी आहे त्याच्यातली सहजता संपून जाईल. त्यामुळे तुम्हाला बाहेर सहजच राहायला लागेल, जसं असेल तसंच राहायला लागेल. खूप वेगळेपणा न दाखवता पण त्यांच्यासारखं प्रवाहपतीत देखील न होता असं तुम्हाला स्वतःला सांभाळावं लागेल एका बाजूने. नाहीतर काहीतरी एक बोजड निर्माण होत आहे असं तुमच्या लक्षात येईल. याच वयाच्या दरम्यान वसिष्ठांनी रामचंद्रांना सांगितलं की अंतर एको बहिर नाना, अंतर बोधो बहिर जडाहा, अंतस त्यागी बही संगी लोके विहर राघव. बाहेर एक प्रकाराने तुला राहायला लागेल आणि आंतरिक एका प्रकाराने राहायला लागेल, त्याला इलाज नाही. आत तुला लक्षात घ्यायला लागेल, आतून लक्षात घ्यायला लागेल की तुका म्हणे एक्या देहाचे अवयव तसे सर्व आहेत, सुष्ट दुष्ट, सुरूप कुरूप, चांगला वाईट, सर्व परमात्म्यातून आलेले आहेत. सर्वांच्या अंतरी आम्ही दिवा लागलेला आहे, चैतन्य आहे, अस्तित्व, शुद्ध अस्तित्व आहे. आतून आपण आणि सर्वजण एकत्वाने जोडले गेलेले आहोत, पण बाहेर मात्र नानात्व आहे आणि ते स्वीकारावं लागेल. बाहेर मात्र वेगळा वेगळा भाव राहील आणि तो तसाच ठेवू द्यावा, त्याच्यामध्ये फेरफार करायला जाऊ नये. तूर्त, कारण हे तुमचं वय नाही आणि ती तुमची ताकद नाही. या क्षणाला, या क्षणाला तुम्हाला तुमच्या समोर शैक्षणिक ध्येय आहेत, कोणाला सुधारायला जायचं नाहीये, पण आपलं स्वतःचं जीवन मात्र तुम्ही या चिंतनामध्ये सांगितलंय तसं घडवत जायचं आहे. पण हा कार्यक्रम तुमचा आंतरिक असेल, तुमच्या आत बोध असेल आणि बाहेर मात्र तुम्ही जड असाल, अगदी फालतू विनोदाला मित्रांमध्ये तुम्हाला दाद द्यावी लागेल, हसायला लागेल, त्यांच्याबरोबर तुम्हाला वावरायला लागेल, बहिर जडाहा म्हणजे अगदी ज्याला म्हटलं तर मूर्खासारखं वाटेल असं, पण त्या वयाला साजेस, त्या वयाची पोचच तेवढी अनेकांची असल्यामुळं तुम्हालाही कितपतच राहायला लागेल, पण आत मात्र तुम्ही ज्ञानाने तरतरीत असाल, बोधाने तरतरीत असाल, श्रवणामुळे तुम्हाला माहीत असेल की काय खरं आहे आणि काय चुकीचं आहे. अशा प्रकारे वर्तन करत असताना आणि जो जसा आहे तसा त्याला स्वीकारणं याच्याखेरीज गत्यंतर नसताना आणि बाहेरही सर्वत्र आपण तेच करतो. आंबा हा आंबा म्हणून आणि चिंच ही चिंच म्हणून अशीच तुम्ही स्वीकारतो. चिंचेला आंब्यासारखी अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही, तरी देखील हे जे नानात्व आहे ते नानात्व आपल्याला आवडून जातं जगातलं. तसं सर्वांवर सर्वांशी आंतरिक प्रेमानी राहणं आणि विरोध निर्माण न करणं, कधी कधी परमार्थी मनुष्य निष्कारण विरोध उभा करतो. इथं ऐकलेलं आहे ते आणि बाहेर जे चाललेलं आहे ते म्हणून विरोध उभा करतो आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, त्याला ते झेपेन असं होतं. तसं करण्याची कोणतीही आवश्यकता तुम्हाला नाही. त्याच्यासाठी युक्ती आहे. मी म्हटलेलं आहे की आपण आम्हाला साधनेचा, गुरुनिष्ठेचा, सेवेचा, स्मरणाचा मार्ग दाखवत आहात. आमच्या शक्तीबुद्धीनुसार या मार्गावरून चालण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आमच्या भाग्याने साधना शिकण्याची संधी आम्हाला या वयातच मिळाली आहे. सायलीने लिहिले बर का, या संधीचा आम्ही कसा पुरेपूर उपयोग करावा यावर कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. तुमच्या या कार्यक्रमात एक गोष्ट अजून मला आवडली, ते म्हणजे मी तुमच्याबद्दल काय सांगावं हे तुम्ही स्पष्ट करून सांगितलं. तुम्हाला नक्की कशाची आवश्यकता आहे, काय माझ्याकडून समजून घेण्याची आवश्यकता आहे हेही तुम्ही क्लिअर केलं. हे जर तुम्ही सांगितलं नसतं तरी मी काही बोललो असतोच, पण तरी देखील तुम्हाला आता काय हवं आहे ते तुम्ही विचारता ही एक प्रकारे प्रगल्भताच आहे असं मला वाटतं. तुम्हाला श्रवणाने गुरुनिष्ठेच्या विचाराने सेवेमुळे एक प्रकारे साधनेचाही मार्ग मिळालेला आहे. या सगळ्या साधना मार्गातून जात असताना तुम्हाला जर खरं काही मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रक्रिया संथ गतीने होते, तरी देखील तुम्हाला तुमच्या अंतर्यामी तुमच्या शुद्ध जाणीवेपर्यंत पोहोचायचं आहे. त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. समर्थ म्हणतात ना, वृत्ती शून्य योगेश्वर याचा पहावा विचार, दास म्हणे वारंवार काय सांगावे. वृत्ती शून्यता म्हणजे दोन वृत्तींच्या मध्ये असणारा वृत्ती विरहित काळ म्हणजे वृत्ती शून्यता. ही जी निर्विचार शून्यता आहे, ही निर्विचार शून्यता तुम्हाला समजते, ध्यानाच्या वेळेला आलेली समजते. नाम घेत असताना देखील नामाखेरीज कोणता विचार येत नाही हे तुम्हाला समजतं. केवळ नामाचा विचार आणि नामाचा विचार देखील अतिशय आनंदरूप परमात्मा स्वरूप रामरूप आपण आहोत अशा मूळ जाणीवेतून फक्त नाम असं जेव्हा होतं तेव्हा तुमच्या जाणीवेतून नाम यायला सुरुवात होते. त्याच्या आधी तुमच्या मनातून नाम येत होतं, तुमच्या वाणीतून नाम येत होतं, मनातून येत होतं, चित्तातून येत होतं. तुमची तर्कबुद्धी लीन होती नामापुढं. पण जेव्हा अशा रीतीने जाणीवेतून नाम येतं, जसं आता तुम्ही जाणीवेतून ऐकता कानातून नाही, तशा जाणीवेतून जर नाम यायला लागलं तर ती जाणीव अथवा ध्यानाच्या वेळेला वृत्ती शून्यता आली हे देखील ज्याला समजलं ती जाणीव. या जाणीवेपर्यंत पोचल्यानंतर आणि वारंवार या जाणीवेला स्पर्श केल्यानंतर ही जी शुद्ध जाणीव आहे तेच शुद्ध स्वरूप आत्मतत्व आहे असं कालांतराने लक्षात येईल आणि क्षण क्षण अशा रीतीने शुद्ध जाणीवेला स्पर्श करणारे तुम्ही, त्याच्याशी एकरूपता अनुभवणारे तुम्ही, तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल की आपण खरंच देह मन बुद्धी नाही, आपलं खरंच हे स्वरूप आहे. आणि मग या जाणीवेतून वर्तन करणं, या जाणीवेत राहून विश्वाकडे पाहणं, या जाणीवेत राहून ऐकणं, बोलणं, पाहणं, खाणं, अशा गोष्टींचा अभ्यास तुम्हाला निश्चितपणाने शक्य आहे. ध्यानानी अथवा नामानी शुद्ध जाणीवेपर्यंत पोहोचणं आणि शुद्ध जाणीवेत स्थिर राहून व्यवहार काही देखील या शुद्ध जाणीवेतूनच सर्व काही घटना तपासत राहणं, मग याला तुम्ही अंतर्मुखता म्हणा, साक्षीत्व म्हणा, स्मरण म्हणा, हे सर्व या शुद्ध जाणीवेशी संबंधित आहे. या शुद्ध जाणीवेतून वर्तन करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या मनाला स्वीकारणीय अशा गोष्टी निश्चित आहेत, तुमच्या इंद्रियांना स्वीकारणीय अशा गोष्टी निश्चित आहेत, पण या शुद्ध जाणीवेच्या बाबत मात्र कुठलाही स्वीकार अथवा अस्वीकार संभवत नाही, ती अगदी वेगळी आहे. इंद्रिय मन बुद्धीच्या ठिकाणी स्वीकार अस्वीकार आहे, पण या उभय गोष्टी शुद्ध जाणीवेच्या ठिकाणी नसतात. आणि म्हणून जी आणि जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा स्वीकार आणि अस्वीकार या गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जातील. पुढे संसारामध्ये कित्येक गोष्टींचा स्वीकार आणि अस्वीकार अशा प्रकारची भूमिका सुरू होते, पण त्याच्याही बुडाशी असणारे शुद्ध स्वरूप असे तुम्ही, हे या सर्वांपासून अलिप्त स्वतःला वेगळे काढायला जर शिकलात, जर आणि तर त्याच्यासाठी अभ्यास करायला लागेल. तर तुमचं काम झालं, तुम्ही मग मी संसारी असे न वर्तत जैविका जळा आत पद्मपत्र असं तुकाराम महाराज म्हणतात तशा प्रकारच्या भूमिकेवर राहून वर्तन करायला खरंच शिकाल, तुम्हाला ते जमेल. कमल पत्रवत अलिप्तता असं म्हणतात, त्याची सुरुवात, त्याची पायाभरणी आतापासूनच. म्हणून ध्यान तर तुम्ही करता आहात, ध्यानातून सुख, निर्विषय सुख, शुद्ध जाणीवेचं सुख, आणि नंतर त्या शुद्ध जाणीवेतून ध्यानातून उठल्यानंतर 5-10 मिनिटं तरी असे रहा की या जगताचा तुमच्यावर काही परिणामच होत नाहीये, या दृश्याचा तुमच्यावर काही परिणामच होत नाहीये, तुम्ही आहात कमल पत्रवत असे. जगताच्या पाप पुण्यापासून, सुख दुःखापासून, भद्र अभद्र अशा गोष्टींपासून अगदी वेगळे असं थोडं थोडं राहण्याचा प्रयत्न करा. आणि मग नंतर सोडून द्या. ध्यान झाल्यानंतर थोडा वेळ, ध्यान तुमचं डोळे उघडल्यानंतर देखील, ध्यान विसर्जित केल्यानंतर देखील, एक प्रकारे ध्यानाची अवस्था ही कायमच असू दे. 5-10 मिनिटं 15 मिनिटं आणि नंतर तुम्ही खुशाल देह बुद्धीवर या अशा प्रकारच्या विचाराचं अति दडपण घेऊच नका. परत दुसऱ्या दिवशी आहे, अनाहूतपणाने तुमच्या असं लक्षात येईल की कधीतरी मध्येच एकदा दुपारी हा विचार तुम्हाला आठवेल आणि न कळत 5-10 मिनिटं तुम्ही असेच राहू शकाल, या विचारात राहू शकाल, या स्थितीमध्ये राहू शकाल. हा सिद्ध होण्याचा मार्ग आहे, साधकाचा सिद्ध असाच तयार होतो. जर तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न केला, याला मी सावध प्रयत्न असं म्हणतो, एरवी ध्यान करणं ही सावधानताच आहे, ध्यान करणं हा विवेकच आहे, पण ध्यान झाल्यानंतर याही विवेकाच्या पुढचा हा विवेक आहे तो मी तुम्हाला सांगतोय, तो तुम्हाला निश्चित जमेल। याचं कारण तुमच्या वयात व्यवहाराचे ओरखाडे फार तुमच्यावर बसत नाहीत, तेव्हाच हे करणं सोपं जाईल। गुरु भक्ती, जय जय देव श्री गुरु, तुम्ही निवडलेले जे विषय आहेत ते देखील गुरुवाक्य, गुरुनिष्ठा, गुरुसेवा, गुरुस्मरण। गुरु हा तर शब्द परवलीचा असावा आपल्या जीवनात, आणि तसा कारण आपलं जर काही हित काही कल्याण होणार असेल तर एका गुरुंनी सांगितलेल्या मार्गामुळेच आपलं खरं हित खरं कल्याण हे होणार आहे। त्यामुळं या गुरु या शब्दाभोवती तुमचं जीवन रुंजी घालो, हे देखील असाच प्रयत्न केला। मी स्वामीजींकडे यायला लागलो, 19 वर्षांचा होतो, आणि 1-2 वर्ष गेल्यानंतर माझी आई एकदा मला म्हणाली की तुला काही रात्री झोपेत काही त्रास होत होता का, तू या कुशीवरून त्या कुशीवर वळताना स्वामी असं म्हणत होतास। जागृतीत सुषुप्तीमध्ये स्वप्नामध्ये जर गुरु जाऊन पोचले तर मग गुरूंच्या पाठोपाठ गुरूंचा उपदेश, गुरुवाक्य, गुरुबोध, गुरूंनी सांगितलेली साधना, गुरूंच्या गुणांचं चिंतन, सगळं सगळं गुरूंचं सगळं जीवन, त्या जीवनावरून आपण घ्यायचा तो बोध असं आपोआप तुमच्या जीवनामध्ये सहज सहज गत्या प्रवेश करेल। आणि या जाणीवेनी राहणं याच्याशी याचा अतिशय पूरक असा संबंध आहे, परस्पर विरोधी तर याच्यात काहीच नाही, कारण त्या जाणीवेच्या ठिकाणी, शुद्ध जाणीवेच्या ठिकाणी गुरु असतात, गुरु प्रचिती देखील त्याच ठिकाणी येत असते। मला असं वाटतं की या वयोगटाच्या मुलांनी फार लवकरात लवकर आपल्या जीवनामध्ये तयार व्हावं, मी तर असं माझी इच्छा होती, मी ठरवलेलं होतं की आपला विवाह होईपर्यंत आपण बोधाच्या अंगाने फार मोठी झेप मारली पाहिजे। असं असल्यामुळं माझ्या जीवनात काही गोष्टी आल्या काही गोष्टी आल्या नाहीत। उदाहरणार्थ एक नोकरी धरली ती एक की एक, शिक्षण एका ठिकाणी थांबलं थांबलं तिथं थांबलं, मग प्रमोशनचा विचार नाही तर नाही असं झालं। प्रसंगवशात दिवस बदलल्यामुळं तुम्हाला या दोन्ही गोष्टी करायच्यात। तुम्हाला असं आमच्या पिढीसारखं एकाच ठिकाणी थांबून जमेलच इथून पुढच्या काळात असं नाही, तर तुम्हाला तुमच्या वयाच्या मुलांसारखं सगळं करायचं आहे आणि हेही करायचं आहे, पण तेवढी ज्यादा शक्ती तुमच्या ठिकाणी आहेच आहे, तुम्ही हे सहज करू शकाल। मला असं वाटतं की आपल्या केंद्राला जे काही करायचं आहे, स्वामीजींना जे काही अपेक्षित आहे, ते या वयोगटापासून खूप तीव्रतेने जर सुरू झालं तर मग तुमच्या सगळ्या जीवनावर त्याचा अतिशय उत्कृष्ट प्रभाव परिणाम होईल। जशी अनुपमाची आई करत होती तर अनुपमा आज आपल्याला दिसतीये, अशा प्रकारे पिढ्यामागं पिढ्या अशा घडाव्यात, आणि त्यामुळं आपलं केंद्र एका विशिष्ट उंचीवर जाईल। केंद्र म्हणतो तेव्हा केंद्रातल्या सगळ्या व्यक्तींनी गृहित धरतो, अशा प्रकारे पुढच्या जर आज 16 ते 25 हे चित्र असेल तर 25 वर्षांनी तुम्ही जेव्हा 50 असाल तेव्हा कसं चित्र असेल, असं सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि हे सर्व स्वामीजींच्या कृपेने घडो, तुम्ही जिद्दीने तुमच्या जीवनामध्ये ते घडवो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. हरी हरी.
स्वामीजींना कार्यक्रमानंतर सर्वांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत. बोला जगद्गुरु श्री
ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.